नमस्कार, मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण। राजकारण हे महिलांचे काम नाही असे वाक्य आता पुण्यात कोणीही उच्चारण्याचे धाडस करणार नाही। गेल्या काही वर्षांपूर्वी महिलांनी चूल आणि मूल याच्या पलीकडे जायचं नसतं अशी विचारसरणी काही पुरुष मंडळींच्या डोक्यात ठासून भरलेली होती। डोक्यावरचा पदर चुकून खाली पडायला नको अशी भावना त्या काळी समाजात रुजलेली होती। मात्र पुण्यातील महिला हा पदर कमरेला खोचत राजकारणात यशस्वी झाले आहेत। अनेकदा महिला लोकप्रतिनिधींच्या घरची पुरुष मंडळीच सारी सूत्रे हाती ठेवत असल्याने महिलांच्या नेतृत्व गुणाबाबत गैरसमजच खूप आहेत। मात्र पुणे शहरातील अनेक महिलांनी हा समज खोटा ठरवत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली आहे। विशेषतः पुण्यातील 5 माजी महापौरांनी आपली राजकारणातील वाघिणी अशी ओळख निर्माण करीत या महिला लोकप्रतिनिधींनी राज्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे। महिला सक्षमीकरणात पुणे जिल्ह्याने नेहमीच पहिलं पाऊल ठेवलं आहे। या घडीला पुण्यातून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, अश्विनी जगताप, उमा खापरे यांनी राजकारणात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे। 1952 मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 65 वॉर्डांपैकी एकाच जागेवर महिला प्रतिनिधी निवडून येऊ शकल्या। त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये पुण्यात महिलांचा राजकीय प्रवास काहीसा थांबलेला दिसला। पालिकेच्या 1992 निवडणुकीत पहिल्यांदाच 35 महिला निवडून आल्या। त्यापैकी अनेक महिला पुण्याच्या राजकारणात सक्रिय आहेत। या 5 वर्षात महिलांना महापौर होण्याचा सन्मान मिळाला। कमल व्यवहारे या पुण्याच्या पहिल्या महिला महापौर झाल्या। त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चौधरी आणि रजनी त्रिभुवन व राजलक्ष्मी भोसले या महिलांनी हे पद समर्थपणे भूषवले। पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर आमदार पदापर्यंत पोहोचण्याची किमया काही महिलांनी देखील साधली आहे। गेल्या 20 वर्षात महिलांचा राजकारणातला सहभाग लक्षात येईल इतक्या प्रमाणात वाढला आहे। झगडत, संघर्ष करत, स्वतःला सिद्ध करत महिलांनी महिलांसाठी तरी राजकारणात जागा निर्माण केली आहे। राजकारणातल्या आरक्षणासाठी तिने संघर्ष केला आणि त्याचं फळ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांवरती राजकारण करू लागली आहे। पाणी, आरोग्य, विकासाच्या योजना, पायाभूत सुविधा, स्वच्छता गृहे, बचत गट, महिला सुरक्षितता, स्त्री भ्रूण हत्या, भाजी मंडई व त्यातील स्वच्छता, दिव्यांचा अभाव यासारख्या प्रश्नांवर लक्ष वेधले आहे। गेल्या 20 वर्षातील पुणे महापालिकेतील कारकीर्द गाजवताना माजी महापौर कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चौधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले या 5 वाघिणींनी वेगळी ओळखच निर्माण केली आहे। त्यांनी राजकारणातील कारकीर्द कर्तृत्वाने गाजवत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे। या 5 जणींनी वक्तृत्व, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, दूरदृष्टी, हजरजबाबीपणा, लोकांचे प्रश्न मुळापासून जाणून घेऊन त्यावर काम करण्याची वृत्ती याच्या जोरावरच यशस्वी महिला राजकारणी अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे। खासदार वंदना चव्हाण, वंदना चव्हाण यांचा जन्म 6 जुलै 1961 रोजी पुण्यात झाला। त्यांचे बालपण पुण्यातच गेले। त्यांचे वडील विजयराव मोहिते हे नावाजलेले वकील होते, तर त्यांचे पती हेमंत चव्हाण हेही मोठे वकील आहेत। त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली होती। नगरसेवक पदापासून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली। महापौर, आमदार, खासदार असा प्रवास करत वंदना चव्हाण या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत। विशेषतः त्यांना पालिका सदस्य म्हणून राज्यसभा चालवण्याचा बहुमान मिळाला। वडील विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू असताना काँग्रेसच्या नेत्यांनी वंदना चव्हाण यांना महापालिका निवडणूक लढवण्याचा आग्रह केला। विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात वंदना चव्हाण नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर पुन्हा निवडून येऊन 1997-98 साली त्या पुण्याच्या महापौर झाल्या. सुरेश कलमाडी हे त्यांचे मार्गदर्शक होते. 1998 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत. पुणे महापालिकेची 2012 आणि 2017 निवडणूकही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. तत्पूर्वी त्यांनी पर्वतीमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना वंदना चव्हाण यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली. त्यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. स्वच्छ प्रतिमा आणि सर्व प्रकारच्या वादापासून दूर राहिलेल्या वंदना चव्हाण यांना 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या वंदना चव्हाण या नगरसेवक पदापासून महापौर, विधान परिषदेच्या आमदार, राज्यसभेच्या खासदार अशी एक एक पायरी वर चढत आल्या आहेत. गेल्याच वर्षी वंदना चव्हाण यांची राज्यसभेच्या हंगामी सभापतीपदी निवड झाली होती. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभेचे कामकाज चालवण्याची संधी पुण्याच्या खासदाराला म्हणजेच वंदना चव्हाण यांच्या रूपाने मिळाली होती. त्यांना मिळालेल्या या संधीमुळे पुणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. दीप्ती चौधरी. पुणे शहर काँग्रेसच्या सक्रिय महिला नेत्या म्हणून दीप्ती चौधरी यांची एक वेगळीच ओळख आहे. महिला उन्नती केंद्रामार्फत सामाजिक कार्यात असणाऱ्या दीप्ती चौधरी या सुरुवातीच्या काळात 1997-2000 मध्ये पुणे महापालिकेच्या सदस्या होत्या. त्यांनी या काळात प्रभागातील प्रश्न आक्रमकपणे सभागृहात मांडले. त्यांनी त्या काळात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत विविध कामे मार्गी लावली. सलग 2 महापालिका निवडणुकीत त्या निवडून आल्याने 2002-2005 दरम्यान त्या पुणे शहराच्या महापौर होत्या. त्यांना काँग्रेसकडून महापौर पदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत पुणे शहरासाठी विविध लोकोपयोगी कामे करीत त्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली. महापौर पदाच्या काळात त्यांनी महात्मा फुले स्मारक, सावित्रीबाई फुले स्मारक, मौलाना कलाम आझाद स्मारक आणि पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी केली. त्यांच्याच काळात महापौरांसाठी महापौर निवासस्थान बांधण्यात आले. या कामामुळे त्यांची काम करणाऱ्या महापौर अशी प्रतिमा निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी केलेल्या या कामांची बक्षिसी त्यांना 2010 मध्ये मिळाली. त्यांना काँग्रेसकडून विधान परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली. सुरेश कलमाडी यांच्या गटाच्या असल्याने त्यांना ही संधी मिळाली होती. त्या काळातही त्यांनी विधान परिषदेत नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. त्या सध्या पुणे शहर काँग्रेसच्या सक्रिय नेत्या आहेत. कमल व्यवहारे. पुणे शहर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या आणि पुणे मनपाच्या पहिल्या महिला महापौर म्हणून कमल व्यवहारे ओळखल्या जातात. विशेष म्हणजे त्या 5 महापालिकेच्या सदस्य राहिलेल्या आहेत. त्या सलग 5 पालिका निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्या 1992 मध्ये त्या पुण्याच्या पहिल्या महापौर होत्या. महापौर पदी असताना त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. विशेषतः प्रभागातील समस्या सोडवताना पालिकेच्या सभागृहात नागरिकांच्या समस्या पोटतिडकीने मांडत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा पालिका सभागृहात दबदबा निर्माण झाला होता. कमल व्यवहारे यांनी प्रदेश काँग्रेस संघटनेत सरचिटणीस, उपाध्यक्ष, काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जिजाऊ मार्केटिंग महिला सहकारी संस्थेमार्फत महिलांना स्वयंपूर्ण करण्याचे काम त्यांनी केले आहे. काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळत पुणे शहरात काँग्रेसला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केलं आहे. कमल व्यवहारे यांचे संघटनात्मक काम पाहून त्यांची काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावरही त्या काही काळ कार्यरत होत्या. विविध पदांवर काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. पुरुष प्रधान राजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून अधिक काळ काम करीत त्या राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. राजलक्ष्मी भोसले. राजलक्ष्मी भोसले या आधी माहेर आणि लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून मिळालेल्या राजकीय संस्काराच्या शिदोरीवर राजकारणात यशस्वी ठरलेल्या आहेत. पती मालोजी भोसले यांच्या पाठिंब्याने सुरुवातीला त्या काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. त्यानंतर 1997 महापालिका निवडणुकीत त्या पहिल्यांदा निवडून आल्या. पुढे 2002 मध्ये आणि 2007 निवडणुकीत त्या यशस्वी झाल्या. त्यानंतर 2007 मध्ये राजलक्ष्मी भोसले या पुणे शहराच्या पहिल्यांदा महापौर झाल्या. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदाची संधी दिली. या संधीचे सोने करताना त्यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याला प्राधान्य दिले. विशेषतः त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध संकल्पना राबवत मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांच्या कारकिर्दीत केला. विशेषतः काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून या काळात केलेले काम पुढे नगरसेवक, महापौर आणि आता राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विशेषतः 1992 महापालिका निवडणुकीपासून सुरू झालेली भोसलेन विरुद्ध विठ्ठल तुपे ही राजकीय लढाई तुपे यांचे पुत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्यापर्यंत कायम आहे. जेव्हा राजलक्ष्मी भोसले महापौर होत्या त्यावेळी चेतन यांना सभागृहात नेहमीच डावलण्यात आल्याचे सांगितले जाते. तुपेंमुळे तेव्हा त्यांचे नुकसान झाले, मात्र पुढे तेवढाच फायदाही झाला असेही म्हटले जाते. राजलक्ष्मी भोसले राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी पोल्ट्रीचा व्यवसाय करीत होत्या. हा व्यवसाय त्यांची काम करण्याची जिद्द व चिकाटीही दर्शवतो. पोल्ट्री सारख्या व्यवसायात पाऊल टाकताना तो चालवताना आलेले अनुभव व्यवसाय नेटाने कसा करावा याचा मार्गदर्शक दाखला आहे. त्या काम करताना कधीच लाजल्या नाही. वेळ प्रसंगी त्यांनी न डगमगता ट्रकमध्ये कोंबड्या सुद्धा भरल्या आहेत. त्यामुळेच माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचा सामाजिक राजकीय प्रवास राजकारणात नव्याने येणाऱ्या मंडळींसाठी दिशादर्शक असाच आहे. रजनी त्रिभुवन. माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळात पुण्याला सर्वाधिक महिला महापौर मिळाल्या. यात कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चौधरी, वत्सला अन्नेकर, रजनी त्रिभुवन यांचा देखील समावेश होता. त्याचबरोबर स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून नीता राजपूत यांच्यासह अन्य महिलांना संधी मिळाली. रजनी त्रिभुवन या 2004 ते 2006 दरम्यान त्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर होत्या. त्यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात विविध समस्या सोडवल्या. त्यांनी महापौर असताना अनेक लोकोपयोगी व धाडसी निर्णय घेतले. त्यासोबतच त्यांची दूरदृष्टी, हजरजबाबीपणा यामुळे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले. पालिका सभागृहात ज्येष्ठ सदस्या या नात्याने त्यांनी दबदबा निर्माण केला. शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुणे शहरातील माजी महापौरांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे हे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संघटनेत रजनी त्रिभुवन यांचा समावेश आहे. शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रथमच अशा प्रकारे माजी महापौर एकत्र आलेले आहेत. रजनी त्रिभुवन यांनी काँग्रेस पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.